चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेश मध्ये येणाऱ्या गाळप हंगामाची तयारी सुरू। जिल्ह्यात सातत्याने वाढणारे उसाचे क्षेत्रफळ आणि उत्पादन पाहून यंदा कारखाने सावध झाले आहेत। कारखाना बंद झाल्यानंतर लगेचच कारखान्यांनी पुढच्या गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे। कारखान्यात दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे। ऊस सर्वेचे कार्य ही शेतामध्ये केले जात आहे। गेल्या वर्षीचा गाळप हंगाम लांबल्यामुळे कारखाने आणि शेतकरी दोघांनाही अडचणीचा सामना करावा लागलेला आहे। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातून सुरू केला होता। कारखान्यांनी ऊस पाहून लवकर गाळप सुरू केले होते, पण शेतामध्ये आलेल्या बंपर पिकाच्या समोर कारखान्यांच्या तयारीने हात टेकले। साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांची मोठी रांग लागली होती। शेतकऱ्यांकडे ऊस पावतीही कमी पडली होती। गाळप हंगाम जून पर्यंत चालला। शेतकऱ्यांची आपापसातच साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपासाठी महामारी सुरू होती। कारखान्यांमध्ये गेल्या हंगामातील मारामारी पाहून कारखान्यांनी गाळप हंगाम संपताच लगेच पुढच्या गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे। सर्व कारखान्यांनी आपल्या मशीनच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। पुढचा गाळप हंगाम गेल्या वर्षापेक्षाही आधी सुरू करण्याची तयारी केली जात आहे। बिजनोर साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक राहुल चौधरी म्हणाले, यावेळी ऊस क्षेत्रफळ वाढण्याची शक्यता आहे। हे पाहता आगामी गाळप हंगामात साखर कारखाना लवकर सुरू करण्याची तयारी केली जात आहे। कारखान्यात दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहे।